नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. समाजवादी पक्षाची खासदार डिंपल यादव हांचेर केल्ल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात एनडीएच्या खासदारांनी आज संसदेच्या आवारात निदर्शना केली. हातात फलक घेऊन एनडीएच्या खासदारांनी सांगले की तांचे हे विधान बायल समुदायाचो अपमान असा आणि भारत हो अपमान सहन करचो ना. पत्रकाराकडे उलयताना लोक जनशक्ती पक्ष आरची खासदार शांभवी चौधरी हांणी म्हळे की एनडीए खातीर बायलांचो सन्मान आणि प्रतिष्ठा ही सगळ्यात महत्वाची असा.
तरीके से एक महिला सांसद को बदनाम किया गया एक सांप्रदायिकता के आधार पे, ये बिल्कुल गलत है और इसके खिलाफ हम लोग अपना आवाज उठा रहे. पार्टी की कोई भी विचारधारा हो, राजनीतिक स्तर पर हमारी अलग विचारधारा हो, पर हमको लगता है कि महिलाओं को अपने सम्मान के लिए एकजुट रहना चाहिए.
ऑपरेशन सिंदूरवेल्या वक्तव्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि काँग्रेस फुडारी पी चिदंबरम हांचेर टीका केली. आज संसदेभायर माध्यमाकडे उलयताना जोशी हांणी म्हळे की चिदंबरम हांणी हे लक्षात घेऊक जाय की अशी विधाना पाकिस्तानच्या भूमिकेक बळकटी दितात.
अभी तो हमने पूरा प्रूफ देखे, इस समय काँग्रेस के बडे नेता ऐसे बयान देने से एक तरह के पाकिस्तान का जो स्टँड है उसको बल मिलेगा, इतना तो कम से कम वो जानना चाहिए.
भाजप खासदार अनुराग सिंग ठाकूर हांणी काँग्रेसीचेर भारतीय सशस्त्र दळांच्या शौर्यार प्रश्नचिन्ह उपस्थित करपाचो आरोप केलो. संसदेभायर काँग्रेस फुडारी पी चिदंबरम हांच्या ऑपरेशन सिंदूरवेल्या वक्तव्याक जाप दितना ठाकूर हांणी म्हळे की देशाच्या रक्षणा खातीर सशस्त्र दळांनी कारवाय केली तेन्नाय काँग्रेसूय पुरावे मागता.
राहुल ऑक्युपाइड काँग्रेस ये लगातार एक माहौल बनाने में तैयार खड़ी, अपनी सेना के शौर्य पर प्रश्न चिन्ह खड़ा करते हैं, सेना ने जो करके दिखाया उसके सबूत मांगते हैं.
फाटल्या 5 वर्षांत वेगवेगळ्या राज्यांनी रेल्वेच्या धडकेन वट्ट 81 हत्तींक मरण आयिल्ल्याचे केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंग हांणी सांगले. तांणी आयज लोकसभेत लेखी जापेत ही माहिती दिल्या. तशेंच पर्यावरण, रान आनी हवामान बदल मंत्रालयान रेल्वे मंत्रालयाच्या समन्वयान रेल्वे मार्गांचेर हत्तींक मरण येवचे न्हय हे खातीर जायते उपाय केल्यात. तातूंत आंतर मंत्रालयीन बसका घडोवन हाडप हांचो आस्पाव आसा अशें तांणी सांगले. हत्तींच्या रावपाच्या सुवातींनी गतीचेर निर्बंध घालप, भूकंपीय सेन्सर आधारित हत्ती सोदून काडप, अंडरपास, रॅम्प वय बांदप अशे पायलट प्रकल्प वेगवेगळ्या सुवातेर हातांत घेतल्यात. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हांच्या 125व्या जयंती निमतान जड उद्योग मंत्रालयान आज नवी दिल्लीत एका विशेष व्याख्यान सत्राचे आयोजन केले. या कार्यक्रमाक संबोधित करताना जड उद्योग राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा हांणी विधानसभेचे वांगडी आणि उपरांत केंद्रीय उद्योग आणि पुरवठो मंत्री म्हणून डॉ मुखर्जी हांच्या महत्वपूर्ण भूमिकेचेर उजवाड घालो. तांणी भारताच्या औद्योगिक आणि संस्थात्मक विकासात डॉ मुखर्जी हांचे योगदान अधोरेखित केले आणि तांकां एक विद्वान, राजकारणी, निर्भय संसद सदस्य आणि शिक्षणतज्ञ म्हणून स्मरण केले, ज्यांचे जीवित धैर्य, दृढ निश्चय आणि एक राष्ट्र एक संविधानाचे प्रतीक असा. कार्यक्रमा वेळार डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हांच्या दायजाक आणि योगदानाक श्रद्धांजली अर्पण करपी एक लघुपट लेगीत दाखयलो. भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत राजस्थानातल्या कांय सुवातींनी व्हड ते सामको दडकांनी पावस पडपाचो अदमास काढला. फुडल्या 2 ते 3 दिसांत दर्यादेग कर्नाटक, गुजरात, उत्तराखंड, बिहार, अस्तंत राजस्थान, उपहिमालयन अस्तंत बंगाल, सिक्कीम, अस्तंत उत्तर प्रदेश आणि ईशान्य राज्यांत कांय सुवातींनी पावस पडपाची शक्यताय आसा. हवामान खात्यान आयज अंदमान आणि निकोबार जुवे, बिहार, गंगेटीक अस्तंत बंगाल, जम्मू काश्मीर, झारखंड, ओडिशा आणि तेलंगणा हांगा कांय सुवातींनी वीज पडपाची शक्यताय उक्तायल्या. अंदमान आणि निकोबार जुवे, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, माहे, लक्षद्वीप, ओडिशा, तमिळनाडू, पुडुचेरी आणि करैकल हांचेर आयज नेटान वारे व्हावपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान सांगला. जर्मनीच्या रायन रुहर प्रदेशात जाल्ल्या 2025च्या फिसू जागतीक विद्यापीठ स्पर्धेंत भारतान पदक क्रमवारीत 20वें स्थान पटकायले. भारतान 2 भांगरा, 5 रुपया आणि 5 काश्या पदकासयत एकूण 12 पदकां जिखली. निमाण्या दिसा बायलांच्या 3000 मीटर स्टिपल चेसात भारतान अंकिता ध्यानीच्या मदतीन रुपया पदकाची भर घाली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.